माधवनाथ गोत्र सारथ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ध्यान आणि सत्संग या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे प्रार्थनेने होईल. स्वामीजी प्रार्थना सांगतील, आपण त्यांच्या पाठोपाठ म्हणूया. दुसरी प्रार्थना आहे की स्वामीजी म्हणतील, पण त्यावेळेला ध्यानाला बसायचं आहे. 7 वाजता ओंकार होईल आणि मग प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात असतो.
अध्यात्म विद्येचा जो का आदिगुरु, आदिनाथ दाता रूबंधु आता, शिवशक्ति बीज प्रसाद पवित्र, जायोगे मच्छिंद्र धन्य झाला, मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध, पुढे गहिनी नाथ सिद्ध योगी, गहिनी नाथे कृपा केली निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञान देवा, देव चूडामणी ज्ञान देवा पाठी, पुढे कुंडाख्याती रामचंद्र, महादेव रामचंद्र विश्वनाथ, गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद, तयाचा अंकित माधवनाथ थोर, योग सार गुज ते मज, उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण, आत्मरंगी पूर्ण रंग विले, स्वानंद वैभवी धाला मकरंद, गुरु सेवा छंद धरो निया, गुरु सेवा छंद धरो निया, जन्म मरण चक्री मोक्ष परमार्थी राहो निया दक्ष, आत्मज्ञान साधावे आत्मज्ञानासी जो कारण, तो वैराग्य विचार पूर्ण, त्याचे आधारे आसन जमवावे बरे, भक्ति प्रेमे सद्गुरु स्मरण विषयांसे होतसे विस्मरण सत्वभाव बरावता मन अंतरी स्थिरावे। गुरुवाक्याचे करावे चिंतन अर्थावबोधी रमोनी मन ब्रह्मरूप होण्या आपण सिद्धता पावे। नाभी पासो न चित गगन मन प्राणाते एकवटोन मध्यमा मार्गे सोहम स्मरण करावे सुखे। चिदाकाशी प्रवेशता सोहम प्रत्यये हाता चिदानंदाशी ऐक्यता हो निराहे। पुनरभिवृत्तीचा उदय होता येतसे भव प्रत्यय तेव्हा द्रष्टुत्वे वृत्तींचा लय साधावा लागे। वृत्ती उद्भवता साक्षित्व धरी ब्रह्मपद प्राप्ती शून्यते उपरी। हाच अभ्यास निरंतर करी आत्मसुखा कारणे या अभ्यासे आनंद स्थिती या अभ्यासे परम शांती या अभ्यासे जीवन मुक्ती निसंदिग्ध ज्ञान। मकरंद देही आशीर्वचन घडो आवडी श्रवण साधन श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे। श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंती तसे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय પરમહંસ સદગુરુ સ્વામી મકરંદનાથાય નમઃ. તો ભગવાન ઠાકોર પ્રપંચ વો સરો ચિત્ત તુઝે પાઈ મોરો એસે કરીગા પાંડુરંગા શુદ્ધ રમ્યો વાવે રંગ. કુઠલ્યા રંગામધ્યે રંગાયેલા પાંડુરંગાની કૃપા કરાવી અને યા રંગામધ્યે રંગવાવર અશી પ્રાર્થના તુકોબા કરતા. પ્રપંચ ઓસરો મજે કાય વ્હાયલા હવં યા વિશિષ્ટ ચિંતન આપણ કરાયેલા ગેલો કે મગ સદગુરુ કૃપેચં મહત્વ આપણ્યાલા લક્ષાત યાયલા લાગતં. अशी प्रार्थना करत त्या परमार्थ मार्गावरती वाटचाल करताना शिष्याला हळूहळू आनंदाची अनुभूती यायला लागते आणि अशासाठीच या उपक्रमाचं आयोजन इथे केंद्राच्या माध्यमातून होत असतं. वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर अध्यासनाची स्थापना झाली त्यावेळेला प्राचार्य श्री साने यांनी स्वामीजींना विनंती केली की महाविद्यालयाच्या या अध्यासनाच्या अंतर्गत आपण महाविद्यालयामध्ये असा काही उपक्रम सुरू करावा. त्याला प्रतिसाद देताना स्वामीजी म्हणाले की दोन रविवार माया अपार्टमेंट आणि दोन रविवार अध्यात्म मंगलधाम आणि पाचवा रविवार असतो त्यावेळेला मी महाविद्यालयामध्ये येईल. 1995 साली स्वामीजी असं म्हणाले होते. 96 साली स्वामीजींनी देह ठेवला पण पुढे स्वामी मकरंदनाथांनी हा उपक्रम असा अव्याहतपणे चालू ठेवलेला आहे. आता हे 2015 साल आहे. जवळपास 20 वर्ष या उपक्रमाला झाली. दरवर्षी साधारण 4, काही वेळेला 5, काही वेळेला 3 असे 5 रविवार येऊन गेले. म्हणजे 2580 जवळपास 80 5 रविवार हा उपक्रम अव्याहतपणे चालू आहे. स्वामींची कृपा स्वामीजींचे आशीर्वाद या उपक्रमाला आहेत. स्वामी मकरंदनाथ, सद्भक्त मिलिंददादा लिंबये, सद्भक्त पंकजदादा करवंदे, सद्भक्त डॉक्टर सुनीलदादा तावरे हे इथे येतात आणि अर्धा तास ध्यान झाल्यानंतर विलासदादा ओंकार म्हणतात. ही सातत्य जे आहे हे विशेष आहे. एक साधक आपल्यापैकी अभंग सादर करतो तर फायदा नव्हतं ही ह्या आठवणी समोर तरळून गेल्या. आणि मोठ्या स्वामीजींना जे सातत्य कुठलाही उपक्रम केला की तो त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही उपक्रम सुरू केले ते असे लॉंग टर्म अशा स्वरूपाचे होते. रमाबाई हॉल, स्टुडंट्स हॉल आणि लॉन, मुख्यत्वाने रमाबाई हॉलमध्ये हे कार्यक्रम झाले. खरोखर याच्यामधनं आपल्या नियमितपणाने ही साधना आणि प्रश्नोत्तर शंका समाधान या माध्यमातून हा उपक्रम सुरुवात. मी स्वामीजींना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात.
ओम सद्गुरुनाथाय नमः. दैनंदिन जीवनात साधनेचा कटाक्ष स्वामीजींच्या कृपेने व्यवस्थित पाळला जात आहे पण त्याचबरोबर दया, क्षमा, शांती, प्रेम, नम्रता आदी गुणांचा अंतर्भाव आपल्यामध्ये असावा असे वाटते पण तेवढे जमलेले नाही. तरी या गुणांचा अभ्यास कसा जमवावा? दैनंदिन जीवनात साधनेचा कटाक्ष पूजनीय स्वामीजींच्या कृपेने व्यवस्थित पाळला जात आहे ही खरंच एक मोठी विशेष अशी गोष्ट आहे. कारण साधनेचा कटाक्ष स्वामीजी आता मध्ये बोलताना म्हणले आज नाही जमलं, नाही केली, आज अडकतोय मी. साधना केली नाही तर आपल्याला जेवण मिळत नाही, आपल्याला पाणी प्यायला मिळत नाही, आपल्याला श्वासोश्वास घेता येत नाही, असं काही नाही होत. आणि आपणच त्याचे कर्ते करविता असतो. करायची असेल तर आपणच करायची असते आणि केली नाही तरी आपणच ती करत नाही. पण यांचं मात्र तो कटाक्ष स्वामीजींच्या कृपेने व्यवस्थित पाळला जातो आहे. ही नाण्याची एक बाजू आहे. साधनेचा कटाक्ष पाळला जाणं ही नाण्याची एक बाजू झाली. पण त्या साधनेनी व्यवहार काळामध्ये आपले व्यवहार होत असताना ज्या गुणांची गरज असते ते गुण त्यांनी पुढे लिहिले, दया, क्षमा, शांती, प्रेम, नम्रता. आपल्यामध्ये असावेत असं वाटतं पण तेवढे जमलेले नाही. अगांतुक गुणांचा काही एक अभ्यास करावा लागतो. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासी न चले उपाय, म्हणून धरावी सोये अगांतुक गुणांची. समर्थांच्या वेळेला देवीचा रोग वगैरे ह्या काही होतं. देवीच्या रोगामध्ये चेहऱ्यावर असे खवले पडल्यासारखं व्हायचं, त्या खपल्या पडून गेल्या की असे खड्डे व्हायचे. वनाळ अशी, त्याला वनाळ असं म्हटलं जातं. त्याला काही नाही करता येत, आता झालं ते. पण हे जे आहेत हे अगांतुक गुण आहेत, त्यांचा अभ्यास मात्र करावा लागतो. आणि तो अभ्यास जसजशी साधना आतमध्ये मुरत जाते, जसजसे आपण खरोखरीच आत्मस्वरूपाला गवसणी घालायला लागतो, तसतसं हे गुण देखील वर्धिष्णु व्हायला लागतात. समर्थ असं म्हणतात, राज्यी बैसता अवलीळा, अंगी बाणती राजकळा, तैसा स्वरूपी लागता जिव्हाळा, लक्षणे बाणती. स्वरूपाच्या ठिकाणी जिव्हाळा लागणं हे महत्वाचं आहे. साधनेचा कटाक्ष सांभाळला जातो, पण त्या साधनेचं फलित जे आहे, पश्चापि ते रूपम जनांतरस्थम, ते मात्र राहत आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे ध्यानाला बसलं जातं, तास दीड तासांनी उठलं जातं. पण हे सगळं झाल्यानंतर स्वामीजींनी अनुग्रहाच्या वेळेला जे सांगितलेलं आहे, पश्चामी ते रूपम जनांतरस्थम, ज्या स्वरूपाचं मी दर्शन घेतलं किंवा स्वरूपस्थ होऊन मी आता व्यवहारामध्ये उतरतो आहे, तर त्याच स्वरूपावर आता आजूबाजूच्या देखील व्यक्ती अधिष्ठित आहे. मी ज्या स्वरूपाच्या अधिष्ठानावर काही व्यवहार करतो त्याच स्वरूपाच्या अधिष्ठानावर माझ्या अवतीभवती असणारी मंडळी देखील व्यवहार करतात. माझं जे बोलणं, चालणं, हसणं, बसणं, ज्या काय सगळ्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्रिया होतात, त्या ज्या प्रकाशामध्ये, ज्या अधिष्ठानावर होतात, त्याच अधिष्ठानावर समोरच्या देखील व्यक्तीच्या होत असतात. मोठे स्वामीजी म्हणायचे की हत्ती एवढा खरं तर अवजड प्राणी, तो ज्या चैतन्यावर आधारित अशी पावलं टाकतो, त्याच आधारावर बारीकशी मुंगी, तो त्यांचा एक विशेष शब्द होता, तिडबीड तिडबीड चालते. आता तिडबीड चालणं हा त्यांचा शब्द होता. पण दोघांमध्ये देखील चैतन्य एकच आहे, प्रकृती वेगवेगळी आहे. साधना उत्तम रीतीने कटाक्षाने पाळल्यानंतर हे देखील लक्षात नंतर व्यवहारामध्ये घ्यावं लागतं की समोरची व्यक्ती देखील त्याच अधिष्ठानावर आहे. अधिष्ठानभूत अशी दृष्टी झाली की मग स्वाभाविकरित्या आपण जसा आपला विश्वास करत नाही, आपण जसा आपला स्वतःचा राग करत नाही, आपण जसा आपल्याला सांभाळून घेतो, आपली चूक जशी आपण ठीक आहे झाली असेल चूक असं म्हणतो, तसंच समोरच्याही व्यक्तीची एखादी चूक झाली असेल. मकरंदनाथांचं एक विशेष असं दिसतं की ते कुठल्याच प्रकारचा आग्रह धरत नाही. लोकसंग्रह का होऊ शकतो म्हणजे हे जे म्हटलंय त्यांनी, दया, क्षमा, शांती, प्रेम, नम्रता, हा अंतर्भाव त्यांच्यामध्ये इतक्या सहजतेने दिसतो. पण तो सहजतेने दिसण्याकरता दुसऱ्या बाजूनी सहजतेने स्वरूपाचा देखील अनुभव आणि त्याचा अभ्यास हे करावं लागतं. नाहीतर मग खडेल हब. तैलंग स्वामी जसं म्हणाले
गंगेच्या काठावर चालताना त्यांनी अनेक विध साधू वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करताना बघितले आणि ते एकदम हडेल हब करून त्या गंगेच्या काठावरनं चालायला लागले. त्यांना विचारलं आहे ते म्हणले कवायत चालली नुसती साधनेची. त्या कवायत सुरुवातीला कवायत करावीच लागते कारण त्याशिवाय ती सवय लागत नाही ध्यानाला बसण्याची. पण ती एकदा सवय पडल्यानंतर मात्र सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेचं मर्म ओळखून मग त्या पद्धतीने ती साधना अधिक सूक्ष्म होत जावी लागते आणि ती सूक्ष्म होण्याकरता स्वरूपस्थ असलेल्या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. मग हे होतं. तुकाराम महाराज जसं म्हणतात, तुका म्हणे एक्या देहाचे अवयव सुख दुःख जीव पावत असे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. मध्ये मध्ये स्वामीजींच्या बोलण्यामध्ये असं येत होतं एका देखील व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये जर काही एक वेगळी भावना असेल, मग ती रागाची असेल, ती व्यक्ती आवडत नाही अशी असेल, तिच्याबद्दल तिटकारा येत असेल असं वाटत असेल, तरी देखील आत्मज्ञानापासून आपण काही एक वेगळेच आहोत असं समजायला हरकत नाही. हा अभ्यास करण्याची गोष्ट आहे. साधना जशी अभ्यास पूर्ण करावी लागते तसाच हा देखील अभ्यास आहे. कारण तिथे आपल्या प्रकृतीला बाजूला सारून मग त्या व्यक्तीबरोबर जमवून घेण्याची आपण काय करतो. खरं तर स्वामीजींनी सांगितलेल्या गोष्टी अनेक आहेत, त्याच्यातल्या आपण किती सांभाळतो, पण तरी देखील ते आपल्यावर अहेतुक प्रेम करत राहतात. याचं कारण असं आहे की या प्रकृतीच्या मध्ये उपस्थित असलेलं गुप्तपणाने चैतन्य ते पाहतात, दृष्टी आत्मस्थ करतात आणि त्यामुळे मग स्वाभाविक त्याचं प्रगटीकरण असं प्रेम दया क्षमा शांती नम्रता याच्यामध्ये होत जातं. तेवढे जमलेले नाही, मला देखील तेवढं जमलेलं नाही, पण आता स्वामीजींच्या कृपेने इथे बसलेलो आहे म्हणून हे उत्तर देणं भाग आहे. पण हळूहळू हे आपल्याला जमवावं लागेल आणि हे जसजसं जमेल तसतसं समाधान आपल्याजवळ येईल, शांती आपल्याजवळ येईल आणि त्यांनी साधनेमध्ये देखील आपल्याला फायदा होईल. उत्तम कर्म झालं, कोणाचंही अंतःकरण दुखावलं नाही, अंतःकरणाचं लागेल धका ऐसे शब्द बोलू नका असं समर्थ जे म्हणतात, तसं जर आपल्याकडनं सांभाळलं गेलं तर झोपताना किंवा झोपेतनं उठून ध्यानाला बसताना अंतःकरण वृत्ती अगदी शांत आणि तरल असतात. त्या अंतःकरण वृत्तीने केलेलं साधना देखील अतिशय उत्तम पद्धतीची होते आणि उत्तम झालेल्या साधनेने परत अशा पद्धतीचं जीवन उरलेलं. तास दीड तास साधना झाल्यानंतर 23 तास आपल्याला अशा पद्धतीनेच जगावं लागेल हे दोन्ही एकात हातात हात घालून जातात. म्हणून सूक्ष्म साधना करत करत पहिली झाली आता, कारण हे साधक बरीच वर्ष ही साधना करतात, आता ती सूक्ष्म व्हावी लागेल आणि अशा पद्धतीने आत्मस्थ किंवा स्वरूपस्थ दृष्टी ठेवूनच मग वागावं लागेल. आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य करताना त्यामध्ये नामाचे स्मरण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्यात विस्मरणाचे प्रमाण जास्त राहते. काय केले असता स्मरण राहण्याची युक्ती जमेल? आपण आपल्या स्वतःला विसरतो का हो? कधी कर्तव्य कर्म करत असताना मीच मला विसरून गेलो असं होतं कधी? इतकं आपल्या स्वतःबद्दलचं आपल्याला स्मरण असतं, इतकं आपण आपल्याला आवडतो. खरं तर आपण स्वतः आपल्याला इतके आवडतो की आपण कधीही विसरत नाही आपल्या स्वतःला कुठल्याही प्रसंगामध्ये. ही जी आपल्या स्वतःबद्दलची आवड आहे, एक प्रकारची अनामिक ओढ आहे, हीच ओढ परमात्म्याबद्दल जर लागली तर हे होऊ शकतं. गोंदवलेकर महाराज म्हणत असत की प्रपंचामध्ये राम असला तर चालेल, पण बाकी सगळ्या गोष्टी मात्र पाहिजे. हे संसारी व्यक्तीचं गणित आहे. आणि प्रपंचात रामच असला पाहिजे, बाकीच्या गोष्टी असोत अथवा नसोत हे संतांचं गणित आहे. म्हणून हा आपला प्रवास प्रपंची व्यक्तीकडून संतत्वाकडे होणारा. संतत्व म्हणजे मध्ये स्वामीजींनी युवा स्नेहामध्ये सांगितलं की सत मध्ये रमून राहण्याची वृत्ती करी वृत्ती जो संत तो संत जाणार, दुराचार गुणे जो नवे दैन्य वाढा. अशा पद्धतीने त्या सत स्वरूपाची आपल्याला खरंच चटक लागणार. आपल्या भाषेत जर आपण बोलायचं झालं तर गोडीबिडी हे एवढं आपल्याला नाही झेपत, चटक लागणं म्हटलं की मग आपल्याला कळतं. कारण अनेक विध विषयांची चटक असते ना आपल्याला. तसं परमात्म्याबद्दलची किंवा स्वरूपाबद्दलची किंवा आपल्या स्वतःबद्दलची म्हणजे अस्थिभाती प्रिय स्वरूप असलेले जे आपण आहोत, देहाचं आवरण बाजूला काढल्यानंतर जे शिल्लक राहतं, खरं तर ही उत्तरं स्वामीजींनी हे सगळं सांगितलेलं आहे. आपण फक्त पोपटपट्टी करतो. मध्ये ते असं म्हणाले की आपण आत्मा अविनाशी आहे, अमर आहे आणि मी तोच आहे. हे सगळं म्हणताना मी देह पक्का आहे असं समजूनच हे करतो, मग ते कसं होणार? तसं विस्मरण जास्त असतं, स्मरण कमी असतं, कारण त्याच्याबद्दलचा तेवढा लगाव तेवढी गोडी. समर्थ असं म्हणतात की अतिशय गुह्यातलं गुह्य असं माझ्या सद्गुरूंचं वचन त्यांनी मला सांगितलं आणि माझं समाधान अत्यंत झालं. कुठलं वचन सांगितलं? सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण. हे वचन त्यांनी सांगितलं आणि त्या वचनाने माझं अत्यंतिक समाधान झालं असं समर्थ म्हणतात. मला अनुग्रह मिळाला आणि तेव्हा स्वामीजींनी हेच वचन सांगितलं, पण अत्यंतिक समाधान नाही झालं. ते अत्यंतिक समाधान ज्याचं होतं त्याला त्याचं विस्मरण नाही होत. ते आतमध्ये अगदी जाऊन बसतं, त्याच्या त्याचं अंतःकरण देखील तसंच लागतं आणि ते बसल्यानंतर मात्र मग त्याचं विस्मरण होऊ शकत नाही. आपल्याला नाव कुठे होतं, पण आपल्याला आपल्या आई वडिलांनी नाव ठेवलं आणि ते नाव ठेवल्यानंतर आपल्याला त्या नावाचं विस्मरण असतं. स्वामीजी म्हणायचे की एका हॉलमध्ये 7-8 जण झोपले, गाढ झोपलेले आहेत आणि हाक मारली, ओ बाळासाहेब उठा, तर बाकीचे सगळे गाढ झोपतात, बाळासाहेब तेवढे फक्त उठतात. गाढ झोपेत देखील आपल्याला ते स्मरण असतं की हो माझंच नाव ते आहे. असं सद्गुरूंनी सांगितलेल्या स्वरूपाबद्दलचं जर अंतःकरणामध्ये पक्कं, हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर हार्ड डिस्कमध्ये ते जर रजिस्टर झालं, व्हायरस प्रूफ, हे परत आता काही जाणार नाही ते बाहेर, ते हार्ड डिस्कमध्ये रजिस्टर होणं ही गरजेची गोष्ट असते. नाहीतर मग पहिल्या प्रश्नासारखी मग ती कवायत असते. कर्तव्य कर्म करत असताना काय लसूण सोलायला घेतला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आणि थोडं कुठेतरी खुश झालं किंवा कोणाचं तरी वेगळं बोलणं ऐकू आल्याबरोबर मग लक्ष तिकडे आणि पाकळ्या चालल्या तिकडे झालं विस्मरण. म्हणून श्री महाराजांनी स्वयंपाकघरामध्ये मुलींनी वर्गाकरता असं सांगितलं होतं की मोठ्यांदा नाम घ्या. मोठ्यांना घेतलं म्हणजे मग बाकीचं ऐकू तरी येत नाही आणि लक्षही राहण्याची एक कृती राहते. तरी विस्मरण होऊ शकतंच, कारण आपण तेवढे त्या ओढीनी किंवा गोडीने. नामदेव महाराज जर म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा ताबा न घे. विषयांमध्ये गुंतलेलं माझं मन असल्यामुळे हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती, नये माझ्या चित्ती नामा म्हणे. ते जर म्हणतात म्हणजे त्यांनी आपल्याला पाऊल पुढे टाकण्याकरता म्हणून ते म्हटलं. आपण तोच अभंग धरून बसतो बघा, नामदेवांना सुद्धा अभंग देतात आम्ही त्याच, तसं नाहीये ते. म्हणून गोडी जेवढी वाढेल आणि प्रेम निर्माण होईल. हा सगळा खरं तर प्रेमाचा व्यवहार आहे. परमार्थ हा प्रेमाच्या पायावर उभा आहे. त्यामुळे जेवढं प्रेम त्याच्याबद्दल निर्माण होईल, स्वामीजींबद्दल प्रेम निर्माण होत असतं, त्यांचं स्मरण राहतं आपल्याला सगळ्या आपल्या गुरुस्तवनांमध्ये किंवा सद्गुरुस्तवनांमध्ये. आपल्याला हे स्वामीजी म्हणले येत जा आणि माझ्या खरंच फार बरं वाटेल. कारण अंतःकरणाचा ठाव घेतला, तसा ठाव जर घेतला जाईल नामाचा तर ते सहज होईल.
सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी नृपेक्षी तदा रामदासाभिमानी. आता एक मनोबलातला श्लोक विचारून त्याच्या पुढे प्रश्न असा आहे की यामध्ये कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे, हा प्रश्न जो आहे. तर याच्यामध्ये कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे हे देवाबद्दल समर्थांनी सांगितलं, त्यामुळे देवानी नेमकं काय करायला पाहिजे याबाबतीत हे मी तसं सांगू शकणार नाही. परंतु वेगळ्या आपल्यासाठी जर का याचा अर्थ घेतला, आणि हा आपल्यासाठीच आहे मनोबोध, हा समर्थांनी आपल्यासाठी माझ्यासाठी लिहिला, आपल्यातल्या प्रत्येकासाठी लिहिला असं म्हटलं तरी चालेल. कारण आपल्या सर्वांना मन आहे आणि आपलं मन आपल्याला कसं पावलोपावली जगा देत असतं याची देखील आपल्याला पूर्ण अनुभूती आहे. त्यामुळे समर्थांनी हे आपल्या सर्वांना उद्देशून लिहिलेला श्लोक आहे. आणि आपली भगवंतावरची श्रद्धा जी आहे, भगवंताबद्दलचा जो आस्तिक्य भाव आहे, परमात्मा माझ्या अत्यंत निकट आहे, माझे सद्गुरु माझ्या अत्यंत निकट आहे, मी त्यांच्यापासून वेगळा होऊ शकत नाही आणि ते सुद्धा मला आपल्यापासून वेगळे करू शकत नाही, ही जी बुद्धी आहे त्याला आस्तिक्य बुद्धी असं म्हणतात, श्रद्धा असं म्हणतात. त्या आस्तिक्य बुद्धीला आवाहन करणारा असा हा समर्थांचा श्लोक आहे. ते म्हणतात की सदा सर्वदा देव सन्निध आहे. भगवंत आपल्या खूप सन्निध आहे असं समर्थ सांगतात. याच्यावर आपला विश्वास बसण्याची खूप गरज असते. आपल्या कुठे सन्निध आहे? आपल्याला तर वाटतं तो मंदिरात आहे, आपल्याला असं वाटतं तो मूर्तीत आहे. तो आपल्या सन्निध आहे म्हणजे आपल्या अगदी निकट आहे. याच्याहून निकट अजून दुसरं काही असू शकत नाही. भगवंत असं म्हणतात की ईश्वर सर्व भूतानां हृद्येषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया. त्यांनी असं सांगितलं की परमात्मा सर्व भूतांच्या अंतःकरणात, सर्व भूतांच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या अंतःकरणात, हृद्येषु अर्जुन तिष्ठति आपल्या हृदयस्थ असतो. आणि आपला हृदयस्थ तो कसा असतो? तर अहम किंवा मी या स्फुरणालीतो असतो. आपल्या अंतःकरणामध्ये मी असं जे स्फुरण आहे, मी अशी जी एक प्रगाढ गहन अशी जी जाणीव आहे, ही जाणीव आपल्याला कधीच सोडून दिली नाही. आपल्या जिवंत असण्याचा असा एक क्षण सुद्धा आज तागायत गेला नाही की ज्याच्यामध्ये मीची जाणीव आपल्याला सोडून दिली. समर्थ असं म्हणतात की ही मीची जी जाणीव आहे ते तू सतत देहाशी किंवा मनाशी किंवा बुद्धीशी निगडीत करून बसलेला असतोस. त्यामुळे मी म्हटलं की छातीवर हात मारून तोच अमुकामुक एवं गुण विशिष्ट असं सांगत असतो, त्याच्याऐवजी तो मी तुझ्या हृदयस्थ असलेला केवळ शुद्ध अहम भाव जो आहे, अहम स्मरण जे आहे ते आहे. आणि त्याला उद्देशून समर्थ असं म्हणतात की सदा सर्वदा देवसन्निध आहे. आणि समर्थांचं आपल्या सर्वांसाठी सांगणं असं आहे की तो देव सन्निध जो आहे तर तो तेवढाच नाही आहे, तो सर्वत्र व्यापून सुद्धा आहे. तिच्या अंतःकरणात असल्यामुळे तो सगळ्याकडे असलाच पाहिजे असा अस्तित्व भाव ठेव, अशी बुद्धी ठेव. आणि जेव्हा जेव्हा तुझी श्रद्धा डळमळीत होते, जेव्हा जेव्हा तू भयग्रस्त होतोस, जेव्हा जेव्हा तुझं अंतःकरण कंपन पावतं, त्या त्यावेळेला लक्षात ठेव की कृपाळूपणे अल्प धारिष्ठ पाहतो. भगवंत आपलं धारिष्ठ तपासत असतो. कशाचं धारिष्ठ? अंधाराची भीती वाटते त्यातलं धारिष्ठ का भूताची भीती वाटते त्यातलं धारिष्ठ? ते धारिष्ठ नव्हे, आपली श्रद्धा दळवळीत होण्याबद्दलचं धारिष्ठ, श्रद्धा टिकवण्याबाबतचं धारिष्ठ. समर्थ असं म्हणतात की तुझी श्रद्धा दळवळीत होईल, काय भगवंता तू माझ्या बाबतीत असं चालू केलंयस असं तुला वाटेल, असं जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा लक्षात ठेव की तो हृदयस्थ सुद्धा आहे आणि तो अत्यंत कृपाळूपणे तुला थोडीशी परीक्षा घेतो. फारशी परीक्षा कधी घेतच नाही. भगवंताने जर का आपली कठोर परीक्षा घ्यायची ठरवली तर आपण पहिले पळून जाणार असल्यावर. भगवंत आपली कृपाळूपणे थोडीफार परीक्षा घेतो. आपल्याला वाटत असतं आपल्याला प्रमोशन मिळेल आणि नाही मिळत, थोडी परीक्षा घेतो. आपण घरी येतो आपल्याला वाटतं की आपलं फार प्रेमाने स्वागत होईल तर त्याच्या भलतंच काहीतरी घडतं, थोडी परीक्षा असते. छोट्या छोट्या परीक्षा भगवंत कृपाळूपणे घेत असतो आपलं धारिष्ट्य काय आहे बघण्यास, आणि आपला भाव तर लगेच डळमळीत व्हायला लागतो. तो डळमळीत होऊ नये म्हणून समर्थ असं म्हणतात की लक्षात ठेव की परमात्मा तुझ्या खूप सन्निध आहे. कधीतरी अशी परिस्थिती होईल की बाहेरून सगळी विफलताच तुझ्या वाटायला येईल, कधीतरी असं दिसेल की सर्वत्र अपयशच तुझा सामना करतं, तुझा पाठलाग करतंय असं दिसेल. अशा वेळेस सुद्धा तो हृदयस्थ आहे लक्षात ठेव. परमात्म्याचा आधार हा तुझ्या जीवनातला कधीही सुटू शकत नाही. जे सद्गुरु कृपांकित असतात त्यांच्यासाठी सद्गुरूंचा आधार हा त्यांच्या जीवनातलं कधीही सुटू शकत नाही यावरचा भाव रोज पक्का करत जातो. यावरची श्रद्धा शाश्वत प्रत्ययही पक्की करत जाते. म्हणून ते म्हणतात कृपाळूपणे अल्प धारिष्ठ पाहिजे. आणि मग काही विचारू नका, जर का आपलं धारिष्ठ टिकत गेलं आणि वाढत गेलं तर सुखानंद आनंद कैवल्य दान केवलतेपर्यंत कैवल्यापर्यंतचं दान, म्हणजे माझ्या केवलत्वाची अनुभूती येणं, माझ्या अस्तित्वाची परिपूर्ण अनुभूती येणं, इथपर्यंतची स्थिती तो देऊ शकतो. न उपेक्षी कदा रामदासा विभागी, भगवंताला सुद्धा तुझा अभिमान आहे, तो हृदयस्थ आहे आणि त्याच वेळेला त्याला तुझा अभिमान सुद्धा आहे लक्षात घे. त्याचं ज्याच्या ज्याच्यावर प्रेम आहे त्या यादीत सुद्धा तुझं नाव आहे ह्याबद्दल खात्री. तो खूप कृपाळू आहे, त्यांनी तुझ्या थोडाफार परीक्षा घेतल्या म्हणून तो किती दुष्ट आहे म्हणून त्याच्यावर लगेच तू दुष्टपणाचं लेवल लावून मोकळा नकोस. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचं पुण्यामध्ये भाषण झालं होतं, त्याच्यामध्ये ते म्हणले की परमात्मा आहे का नाही असं काहीतरी पुण्यामध्ये असे वाद घालणारे खूप. तर ते म्हणले की परमात्मा आहे का नाही असा प्रश्न विचारला तर मला वाटतं बहुतेक तो नाही, आणि जरी असला तरी तो कृपाळू नाही असं त्यांनी सांगितलं. खूप दुःख वाटलं मला या ऐकून. असं होऊ नये तरी म्हणून समर्थांचा हा जो श्लोक आहे हा आपल्यासारख्या साधकांसाठी सतत मार्गदर्शक असतो की तो कृपाळूपणाने आपलं धारिष्ट शोधत असतो. आपण जर का 25 पायऱ्या चढताना धापा टाकत असतो तर अजून तो 5 पायऱ्या चढायला लागेल, आपल्याला लावेल, निश्चित लावेल. तो असं नाही म्हणणार अरे बाला असं झालं का आता बस इथेच घाम पुसत, असं नाही म्हणणार. तो अजून 5-6 पायऱ्या चढायला लावेलच लावेल, पण त्याच्यानंतर मात्र सुखानंद आनंद कैवल्य राणी न उपेक्षी कदा रामदासाभिमानी असा त्याचा बोध अशी त्याची प्रचिती आपल्याला येऊ शकते. व्यवहारामध्ये प्राकृतिक पातळीवर संघर्षाची शक्यता असू शकते, तर मग व्यवहारामध्ये प्रेमभावाचा अभ्यास कसा करावा? व्यवहारामध्ये प्राकृतिक पातळीवर संघर्षाची शक्यता असू शकते म्हणूनच व्यवहारामध्ये प्रेमभावाचा अभ्यास करावा. जर का शक्यताच नसती तर प्रेमभावाचा अभ्यास करायलाच लागला नसता. आपल्या हृदयात खरंच प्रेमभाव आहे की नाही याची परीक्षा जर का समोरून झाली नाही तर आपला प्रेमभाव आहे की नाही याचा शोध लागणार कधी आपल्याला? आपण तर समजूतच असतो की आपण तर खूप मोठे थोर साधक आहोत, आपण इतके वर्ष ध्यानाला काय बसतो, आपण इतके वर्ष प्रवचन काय ऐकतो, यंव काय करतो, तेव्हा काय करतो, आपल्या हृदयात तर प्रेमभाव असणारच आणि समोर एकदम काहीतरी संघर्ष निर्माण होतो आणि आपल्या मनातला द्वेषाची तान इतकी जोरदार ठरली जाते की आपण विसरून जातो आपण साधक आहोत म्हणून. त्यामुळे व्यवहारातच प्रेमभावाचा अभ्यास करण्यासारखी स्थिती आहे. केंद्रात त्यामानाने प्रेमभावाचा अभ्यास करण्यासारखी जास्त स्थिती नाहीये आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु केंद्रात सगळेच प्रेमाने वागतात एकमेकांशी. आता आपण धरून चालतो आणि की सगळेजण एकमेकांशी प्रेमाने वागतात, परंतु कधी कधी केंद्रात सुद्धा असा प्रकृती संघर्ष ओढवतो आणि असा जेव्हा प्रकृती संघर्ष ओढवतो त्यावेळेला आपण काय करायचं? संघर्ष तर झाला, माझी प्रकृती आहे, मी प्रकृतीवंत आहे आणि माझ्या शेजारी आहे त्याची सुद्धा प्रकृती आहे, तो सुद्धा प्रकृतीवंत आहे, त्यामुळे आमच्या प्रकृती एकमेकांशी कॉन्फ्लिक्ट होणारच. टू बी इज टू बी रिलेटेड आणि टू बी रिलेटेड इज टू बी कॉन्फ्लिक्ट हा सिद्धांत कृष्णमूर्ती सांगतात त्याप्रमाणे. त्यामुळे त्याचा कॉन्फ्लिक्ट हा होतच राहणार, संघर्ष हा होतच राहणार, पण मी करायचं काय? जेव्हा मी प्रेमभावाचा अभ्यास करायचा आणि प्रेमभावाचा अभ्यास मी असा करायचा की मी तो पहिल्यांदा संघर्ष सहन करायचा, माझ्यामध्ये सहन करण्याची क्षमता वाढली पाहिजे. मी जेव्हा सहन करायला शिकेन तेव्हा मी प्रेम करायला शिकेन. विनोबा असं म्हणतात की सहन करण्यामध्ये जो सहती हा जो धातू आहे त्याचे दोन अर्थ दिसतात. सहती या धातूचे संस्कृतामध्ये एक अर्थ आपल्याला सर्वांना माहिती आहे सहन करणे आणि दुसरा अर्थ आहे जिंकणे. ते म्हणतात जो सहन करतो तो जिंकतो. प्रकृती संघर्ष जेव्हा होतो त्यावेळेला आपण आता प्रेमभावात आहोत म्हणून ओढून ताणून आपल्यावर प्रेमभाव आणायचा आणि मनात खूप संताप आलेला असताना वर करणे हसून साजरं करायचं असे उद्योग कृपया करू नये. त्याच्याऐवजी मला असं वाटतं की पहिला तो सहन करायला येतो. पहिल्यांदा आपल्याला आज जे आपण डगमगतो ते डगमगणं कमी करावं. प्रकृती संघर्ष एकदम प्रेमभाव आहे. या महिन्यात मध्यवर्ती संकल्प प्रेमभाव आहे. आता कोणाचा संघर्षच होणार नाही अशा समजुतीत राहू नये. प्रेमभावाच्या अगदी गुडाशी त्याच्या रहस्यापर्यंत जर का पोचायचं असेल तर पहिली सहनशीलता करा. आणि आपल्याला जर का संघर्ष सहन करता आला तर मग प्रेमभावाचा उदय त्या सहनशीलतेतनंच होतो आणि त्या प्रेमभावाचाच अर्थ समोरच्या प्रकृतीवर विजय प्राप्त होतो. म्हणजे पहिल्यांदा आपल्या प्रकृतीवर विजय प्राप्त होतो. माझी स्वाभाविक प्रवृत्ती अशी आहे की आता मला तिच्याशी भांडायची. स्वाभाविक प्रवृत्ती अशी आणि त्याच्यानंतरची जी प्रवृत्ती आपण केंद्रात येत असल्यामुळे निर्माण होईल ती म्हणजे सहन करण्याची असते आणि ती मी जर का सहन करायला लागलो तर जो पहिला जो आवेग असतो संघर्षाचा संतापाचा उद्वेगाचा तो आवेग पुष्कळसा उतरतो, तो पुष्कळसा कमी होतो आणि तो आवेग जसा जसा उतरायला लागतो तसं तसं खरंच प्रेमभाव म्हणून काय आहे चीज त्याची आपल्याला जाणीव जागृत व्हायला लागते. प्रेमभाव इतका सोपा आहे का? मग प्रत्येक जण सत्पुरुषच होईल जर का प्रत्येकाच्या हृदयात प्रेमभाव खरंच जन्माला आला. आपल्याला प्रेमभावाचा अभ्यास करायचा आणि प्रेमभावाच्या अभ्यासामध्ये आपल्याला समोरच्याची प्रकृती जी आहे ती पहिल्यांदा सोसायची आणि समोरच्याची प्रकृती सोसण्यासाठी आपल्या प्रकृतीचा आपल्याला शोध घ्यायला लागला. सगळं गाडं आपल्यापाशी येऊन थांबतो, दुसऱ्यापाशी काही नाही. व्यवहारातला प्रकृती संघर्ष माझ्यापाशी आहे, समोरच्याशी नाही. मग एक परवाच एक छोटीशी कथा वाचली की एक साधक प्रकृती संघर्षावर खूप विचार करत होता, खूप विचार करत होता की प्रत्येक ठिकाणी माझा संघर्ष होतो मी साधक तर आहे. तर त्याला एका गुरुंनी सांगितलं की या होडीत बस आणि जा नदीच्या मध्यभागी, गव्हाच्या मध्यभागी जा आणि धानाला बस. आता तिथे कोणी येणार नाही, तुला कोणाचा उपसर्ग नाही, काही नाही, जा बस. आणि तो जाऊन तिथे बसला धानाला. खूप छान ध्यान होत होतं. तेवढ्याच त्याच्या होडीला एक जोरदार धक्का बसला. धक्का बसला तसा तो जागा झाला आणि डोळे लाल करून इकडे तिकडे बघायला लागला. कुठल्या चांगळाने मला धक्का दिला म्हणून बघायला लागला. बघतो तर एक मोकळी बोट मोकळी होडी अशीच वाहत वाहत त्याच्या बोटीला धक्का दिला. आता चिडायचं कोणावर? त्या बोटीवर, त्या निर्जीव बोटीवर. तिथं तर काही संबंध नव्हता. तो परत आला आणि त्याने गुरुला विचारलं की असं असं झालं. तर गुरु म्हणले की आलंच लक्षात, राग तुझ्यामध्येच होता, त्या समोर कोणामध्ये नसतो. प्रकृती संघर्ष हा तुझ्यामध्ये असतो, बाहेर नसतो. ती मोकळी बोट होती. सगळ्या मोठ्या बोटी येतात तुझ्यावर आदळायला आणि तुला असं वाटतं की त्या व्यक्तीने मला त्रास दिला, त्या अमक्याने मला त्रास दिला, त्या तमकीने मला त्रास दिला, असं नाही सर. म्हणून प्रेमभावाचा अभ्यास प्रकृती संघर्षाच्या अनुषंगाने जर का करायचा असेल तर प्रकृती संघर्षाचा शोधच घ्यायला. प्रकृती संघर्ष कुठे उत्पन्न होतो तिथे आपल्याला जायला लागेल आणि मग त्या ठिकाणी प्रेमभावाचा उदय होईल असं मला वाटतं.
आजची अभंग सेवा सद्भक्त रोहित कुलकर्णी सादर करणार आहे.
जीवन ही धन्य झाले. ज्ञानाचे अमृत पिऊन सतत ज्ञानाचे अमृत पिऊन सतत भाग्य हे उदय दे धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे
पाऊस सर्वत्र भरपूर पडावा म्हणून मी रोज प्रार्थना करतो आहे, पण प्रार्थनेला अजून प्रतिसाद येत नाही। शेवटी देवाला जे काय करायचे आहे ते तो करणारच, मग प्रार्थना करण्यात काही अर्थ आहे की नाही असा प्रश्न विचारला। गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम झाल्यावर मी पावसला गेलो होतो, खासगी भेट म्हणून गेलो होतो दर्शनासाठी। तिथं हाच पावसाचा विषय निघाला। पावस सारख्या ठिकाणी समुद्राच्या काठावर तिथून 4 किलोमीटरवर समुद्र आहे। दिवसभरामध्ये 3 ते 4 सरी फक्त येत असत त्या खूप जोरदार, पण 10-15 मिनिटात एकदम धडाधड पाऊस पडून उघडायचा आणि पुन्हा पडायचे। बोलता बोलता आम्ही जयंतराव देसाईंशी बोलत होतो, यावेळेला कठीण आहे असं कोणीतरी म्हटलं पावसाचं। ते म्हणाले, अहो कठीण आहे हेच जरा चांगलं आहे, लोक त्यामुळं जरा कोणीतरी परमात्मा आहे देव वगैरे आहे याची जाणीव तरी लोकांना होईल। ते म्हणाले, इथं देखील असं वातावरण आहे की तो मारत नाहीये पण जगवतोय म्हणाले। अजून तो मारत नाहीये पण जगवतोय असा जो थोडा बहुत पाऊस होता त्यांनी हिरवगार तिथं होतं। अजून आपल्या इथेही अशीच परिस्थिती आहे की अजून पडला तरी देखील पिकं जगतील अशी परिस्थिती आहे। तुम्ही जर प्रवास केलात फारके जास्त सांगतील, 100-200 किलोमीटर कोल्हापूरपर्यंत गेला तिकडं गेला तर हिरवगार आहे, शेतं आलेली आहेत, पण इतकी काळजी आहे की 15-20 दिवसात पडला नाही तर कठीण अशी परिस्थिती आहे, पण थोडा बहुत अगदी थोडा असा पडतोय ही वस्तुस्थिती आहे। पिण्याच्या पाण्याची तर फार अडचण आहे, आपण प्रार्थना उगीच करत नाही आहोत। प्रार्थना निष्काम असावी का असंही विचारलेलं आहे। प्रार्थना ही कधीही केली जाते तेव्हा प्रार्थनेमध्ये एका चांगल्या अर्थाने, व्यक्तिगत तरी स्वार्थ असतो किंवा चांगल्या अर्थाने व्यापक स्वार्थच असतो। स्वार्थरहित प्रार्थना फार क्वचित होते। चांगल्या अर्थाने व्यक्तिगत स्वार्थ होतो म्हणजे माझं मन शुद्ध ठेव, माझं चित्त शुद्ध ठेव, चांगल्या अर्थाने, पण व्यक्तिगत स्वार्थ असतो। माझी बुद्धी निर्मळ ठेव, माझं अंतःकरण निर्मळ ठेव, बुद्धी दे रघु नायका अशी प्रार्थना समर्थांनी केली। विनोबा म्हणतात ही प्रार्थना सगळ्यात चांगली, आतापर्यंत ज्या प्रार्थना झाल्या देवाला मागण्याच्या व्यक्तिगतरित्या त्याच्यामध्ये बुद्धी मागणं ही सर्वात चांगली। कारण संमोहात स्मृती विभ्रमहा, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशहा, बुद्धिनाशात प्रणश्यती असं भगवंतांनी क्रम सांगितलेला आहे। बुद्धिनाश हा कडा आहे, इथून कडेलोट होईल. म्हणून जर बुद्धी असेल तर मग स्थिरता आहे, तर मग सुख आहे इत्यादी. म्हणून व्यक्तिगत जीवनाच्या चांगल्याकरता प्रार्थना आणि सगळ्यांकरता प्रार्थना, सगळ्या समाजाकरता प्रार्थना. जसं रुद्रामध्ये नमक आणि चमक, हे जे नमक आहे ते व्यापक परमात्म्याला केलेलं नमन आहे, सगळीकडं नमन आहे, जे जे दिसेल ते परमात्म्याचं स्वरूप म्हणून नमन आहे. आणि जे चमक आहे त्या मला हे दे मला ते दे अशा प्रकारे, मला जव दे मला तांदूळ दे मला तीळ दे, सगळं आहे त्याच्यामध्ये. अपमृत्यू नसावेत पाऊस देखील आहे. हे सगळं अशा करता आहे की व्यापक अर्थाने जीवन चांगलं चालावं म्हणून. पण एवढंच आपल्या हातात आहे. पावसाळा आहे आणि भरपूर पाऊस पडलेला नाही म्हणून पाऊस पडावा अशी आपण प्रार्थना करतो आहोत. एरवी जर तो व्यवस्थित पडला असता तर आपल्याला प्रार्थनेची किती आठवण झाली असती कोण जाणे, आपण त्याचे आभार किती मानले असते कोण जाणे. प्रार्थना ही आपल्या हक्काची गोष्ट आहे आणि प्रार्थनेने चित्तशुद्धी ही घडत राहो. आपण प्रार्थना व्यक्तिगत चांगल्या स्वार्थाकरता आणि व्यापक अर्थानेही चांगल्या स्वार्थाकरता, समष्टीच्या स्वार्थाकरता अशी करतच राहू. पाऊस पडण्याची कारणं वेगळी आहेत. ज्या कारणाकरता पाऊस पडतो ती कारणं अतिशय वेगळी आहेत आणि तशी उपस्थित झाली तर पाऊस पडेल, तशी जर उपस्थित नाही झाली तर जरा कठीणच आहे. त्याला जी त्यांच्या भाषेत सिस्टीम म्हणून म्हणतात तशी निर्माण व्हायला लागते, ती सिस्टीम होतच नाहीये. या खालच्या भागात कमी दाबाचे जे पट्टे निर्माण व्हायला पाहिजेत ते होतच नाहीयेत, ते वरच्या भागात निर्माण झालेले आहेत. तिकडं पाऊस पूर अशी सगळी परिस्थिती आहे. पण तरी देखील सगळ्या चांगल्या करता म्हणून आपण प्रार्थना जरूर करावी. तुम्हाला एक तसंही सत्य, मध्यंतरी विजय भटकरांचं एक व्याख्यान ऐकायला मी गेलेलो होतो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की भारतवर्षावर जो पाऊस पडतो जी 150 वर्षांची सरासरी उपलब्ध आहे, तो पाऊस त्याचं पडणारं पाणी काय साठवण आपली याकडं असेल ती साठवण, हे सगळं जर लक्षात घेतलं आणि 150 वर्षात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेतली, अन्नधान्याचं जे उत्पादन आहे ते लक्षात घेतलं, खाणारी तोंड वाढणार आहेत हे लक्षात घेतलं आणि गणित टाकलं सुपर कॉम्प्युटरमध्ये, तर 75 वर्षांच्या पुढं इरॅटिक उत्तर येत आहेत. आपल्या देशात अशी परिस्थिती आहे की 75 वर्षांच्या पुढं जरा अवघडच आहे. आपल्या इथं असणारं लोखंड किंवा पोलाद जे बाहेर आपण काढतो ज्याची गरज आहे, निरनिराळ्या ठिकाणी घरं बांधली जात आहेत. माझ्या लहानपणी या टिळक रोडच्या पलीकडं इकडं या भागात कोणं नव्हतं आणि या गोष्टीला फार काळ झालेला नाहीये. माझी अशी कल्पना की मी हे जे सांगतो आहे ते 65 सालचं सांगतो आहे, त्याच्या आधी इकडं काही नव्हतं. ज्या प्रमाणात बांधकामं चाललेली आहेत, स्टील लागत आहे, उपलब्धता, गरज, वाढणारी गरज, वाढणारी लोकसंख्या, याचं जर गणित टाकलं तर कॉम्प्युटरवर साधारणपणाने 50-55 वर्षानंतर आणि उपलब्ध भूमी तर अवघड आहे. आणि सबंध जगाचं जरी टाकलं तरी 100-125 वर्षाच्या पुढं शास्त्रज्ञ चक्रावून जात आहेत अशी परिस्थिती आहे. हे कसं चालू राहणार आहे हे कोणालाच कळत नाही. आपण फार बेसावस्थेमध्ये राहतो जे आपण आपली आपल्या मुलांची त्यांच्या नातवंडांची मग काय आपली पतवंड मग खापर पतवंड ढोबर पतवंड काय जी आपण सोय करत असू तर ती किती तकलादू आहे हे आपल्याला कळेल. प्रत्येक गोष्टीकरता मारामाऱ्या होऊ शकतील, स्वार्थ बळावे, अन्नाचं दुर्भिक्ष होईल. कारण जो निसर्ग पाऊस देतो आहे तो तेवढाच आहे. मी हे अशा करता सांगतोय की परमार्थी माणसांनी जरा शास्त्रीय तथ्य लक्षात घेतलं पाहिजे. केवळ हा जपाचा विषय नाहीये. तसंही म्हटलं तर जे पाणी आहे त्यांनी असं सांगितलं, पाण्याचा जो वापर आपण करतो, आपल्याला जे पाणी मिळतं आणि आपण जो वापर करतो तो, आणि इस्रायल सारख्या देशामध्ये त्यांना जे पाणी मिळतं जवळपास मिळत नाही आणि त्याचा जे वापर करतात त्याच्यातून त्यांनी जी शेतं फुलवली आहेत ती आणि आपण जे करतोय ते, म्हणजे जर नीट योजना झाली तर आपल्याकडे लोकसंख्या वाढली तरी देखील हे होईल, पण आत्ताच्या पद्धतीने होणार नाही. त्याच्यामध्ये अनेक अनेक फॅक्टर आहेत की ज्याची इथं चर्चा करू शकत नाही. उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ज्यांची शेती 50 एकर होती, 5 भाऊ होते, पुढच्या पिढीमध्ये 10 एकर राहिली, त्यांना 2-2, 4-4 मुलं जेव्हा आहेत तेव्हा 2-2.5 एकर झाली, कित्येकांनी आपली विकून टाकली, गुंठ्यावर लोक आले. त्यामुळं ज्या मोठ्या प्रमाणात शेती केल्याचा जो फायदा आहे तो कोणालाच मिळत नाही. छोट्या तुकड्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट सफल होत नाही. छोट्या तुकड्याकरता पाण्याची योजना करणं शक्य नाही. पण आपल्याला असावं, आपल्या चुलत घराण्याचंही आपल्याला मिळालं तर चालेल म्हणून जी भांडणं आहेत ती कोर्टात सुटत नाहीये. या सगळ्या गोष्टी नुसता प्रार्थना हा विषय नाहीये. म्हणून परमार्थी माणसाने भोळसट राहता कामा नये एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. आपण प्रार्थना करू जेव्हा कल्याणाकरता तेव्हा खरं म्हणजे शास्त्रीय तथ्य असं आहे की तुमची व्यापक आणि उदात्त भावना जी तुम्ही प्रसृत करता समाजाकरता किंवा समष्टी करता तीही अंतत तुम्हाला समाधान देते. सृष्टीचं जसं चालायचं आहे तसं चालणार आहे. परमार्थ असं सांगतो की आपल्या वाट्याला आलेलं जे जीवन आहे ते मत्सर, द्वेष, अहंकार, स्वार्थ यांनी ते कलुषित आपण करून घेतलेलं आहे. त्याच्याऐवजी प्रेम, आनंद, समाधान, शांती याच्यामध्ये परिवर्तित व्हावं. बाकी जगाला प्रार्थनेनी बदलण्याचा उद्योग कोणी करू नाही शकत, निसर्गाला प्रार्थनेनी बदलण्याचा कोणी नाही करू शकत. म्हणून आपण जरूर प्रार्थना करू, कारण प्रार्थना अशा प्रकारे करणं हे सर्वधैर्य त्याचं द्योतक आहे. पण त्याचा असा कुठून तरी कुठंतरी संबंध लावून आपण नको चालायला असं मला वाटतं. मग प्रार्थनेचा काही उपयोगच नाही का? व्यापक अंगाने जर पाहिलं तर आपण आपलं जे नुकसान करून घेतो आहोत मनुष्य मात्र म्हणून, ते जर पाहिलं तर कोणीतरी एखादी प्रार्थना करणं ही त्याच्यासाठी कल्याणकारक अशीच गोष्ट आहे. बाकी फारसा आपण जे निसर्गाशी खेळतो आहोत, पर्यावरणाशी खेळतो आहोत, सगळ्या गोष्टींमध्ये विध्वंसच करतो आहोत हे जर लक्षात घेतलं तर केवळ मी प्रार्थना करतो आणि पाऊस पडत नाही याच्यातही थोडासा अहंकाराचा वास येऊ शकेल असं मी तुम्हाला नक्की सांगतो. तुम्ही इतके महत्वाचे नाहीत की मी प्रार्थना करतो आणि पाऊस कसा पडत नाही. तुम्ही प्रार्थना करणं तुमच्या हातात आहे आणि तेवढंच आपण करू. आणि सगळे समाज करताय आणि काही सांगता येत नाही, एक महिन्या सव्वा महिन्याच्या काळात शेवटचा पावसाने जरी चांगला दणका दिला, धडाधडा पडला, तरी देखील काही प्रश्न तरी सुटतील, एखादं वर्ष ओढता येऊ शकेल. जेव्हा स्वामीजी गोष्ट सांगायचे अर्थात की असाच दुष्काळ पडलेला होता, एका पादऱ्यांनी असं सांगितलं, सगळे लोक त्याला म्हणाले की तुम्ही प्रार्थना वगैरे जरा करा चर्चमध्ये, पाऊस पडत नाहीये. तो म्हणाला की या रविवारी आपण सकाळी चर्चमध्ये जेव्हा जमतो व्याख्याना करता तेव्हा आपण प्रार्थना देखील करू आणि पाऊस नक्की असं म्हणाले. आणि सगळे जमले, तुडुंब भरला हॉल, प्रार्थना केली गेली. सगळे निघून जाताना पादऱ्याला विचारत होते की पाऊस तर कुठं पडला नाही. तो म्हणाला कोणी छत्र्या आणल्यात अशी गोष्ट स्वामीजी सांगायचे. तुम्हाला माहीतच होतं की पाऊस पडणार नाहीये, ते म्हणतायत तर बघू आज पडतोय का, अशी तुम्ही परीक्षा घ्यायला गेलात परमात्म्याची असं ते म्हणत असत. तरी देखील या सगळ्या विषयाचा तारतम्याने तुम्ही विचार करा असं मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रार्थना निष्काम असावी का? प्रार्थना आपल्या स्वतःसाठी केलेली निष्काम होण्यासाठी देखील आपल्या ठिकाणी काही गुणांची गरज आहे, म्हणून प्रार्थना करतो. त्यामुळं आपल्या शक्तीची जेव्हा कमतरता आपल्याला जाणवते तेव्हा प्रार्थना आपण करतो आणि व्यक्तिगतरित्या त्या प्रार्थनेतून शक्ती मिळते असा अनुभव आहे. महात्माजी प्रार्थना करत असत. खूप व्याप अवतीभोवती चाललेला असताना विशिष्ट वेळेला शांतपणे प्रार्थना केल्यामुळं त्यांचं मनोबळ वाढतं असा त्यांना अनुभव येत असे. मन शांत झालं की तुम्ही जरा निर्णय घेताना जे दोन चार ऑप्शन असतात त्याच्यातला चांगला ऑप्शन निवडता. मन जर अशांत असेल तर तुम्ही काहीही निवडून रिकाम्या होता. मग भावनांचा जोर, विकारांचा जोर तुमच्या निर्णयावर पडतो आणि निर्णय देखील चुकीचा होण्याची शक्यता असते. अशा तऱ्हेने प्रार्थना तुम्हाला काहीच देत नाही असं नाही, पण त्याचं असं उदात व्यापक असं स्वरूप सगळ्या कुठल्या तरी वैश्विक घटनेकरता लावणं हे आपण करणं सोडून देऊ असं मला वाटतं. तरी देखील प्रार्थनेमुळं केवळ पाऊस पडेल का पडणार नाही अशा हे पुणं असल्यामुळं फार पुरातन काळापासून इथं या प्रकारच्या चर्चा आणि आध्यात्मिक मी नुकतंच वाचलं की आचार्य आत्रे तेव्हा या अहिताग्नी राजवाड्यांच्या वाड्यामध्ये अशा फार चर्चा सनातनी आणि पुढारलेले सुशिक्षित सुधारक अशा त्या चर्चा होत असत. आणि कित्येकांनी काही ना काहीतरी सांगितलं, आपण पूर्वी काही करत होतो त्या गोष्टी आता करत नाही, त्याला काहीतरी अर्थ आहे. उदाहरणार्थ जानवं घालणं, ब्रह्मगाठ जर आपण धरली तर कुठल्याही भीतीपासून आपण मुक्त होतो हा माझा अनुभव आहे, जगात मी करून पाहावं. शिवाय आपण जी शेंडी ठेवली जाते त्या शेंडीमुळं वैश्विक ऊर्जा आहे तर ती ऊर्जा मेंदूच्या ठिकाणी प्रवेश करते आणि तो बुद्धी वाढण्यामध्ये त्याचा उपयोग होतो. तर आत्रे व्याख्यान ऐकायला गेले त्यांना तो सगळा कृतज्ञपणा, ज्या प्रकारे ती भाषणं चाललेली होती ते मलाही बोलायचे, मतं व्यक्त करायचे म्हणून जाऊन उभे राहिले. आणि ते म्हणाले की मी सासवडला असताना जांघव कानामध्ये घालून अडकून बहिर दिशेला जात असे, पुण्यामध्ये आल्यावर जांघव घालायचंच राहून गेलं, त्यामुळं ब्रह्मगाठ मला मिळेनाशी झाली, जांघवच नाही. तर मला आता उलगडा झाला की मला एवढी भीती का वाटते त्यावेळेला, अशी असं वेडवागडं भाषण त्यांनी त्यावेळेला केलं. आणि म्हणाले की नक्कीच अशा प्रकारे शेंडीतून इलेक्ट्रिसिटी आणि काय ऊर्जा आत येत असणार, कारण पुण्यात आल्यानंतर मी केस वाढवून आणि भांग पाडून जेव्हा सासवडला गेलो तेव्हा माझ्या आजोबांना बसलेला शॉप मी पाहिला. म्हणून या विषयाला मर्यादा आहेत असं लक्षात घ्या. परमार्थ व्यवहार कुठल्या तरी वैश्विक घटना याची अशी सरमिसळ करून काहीतरी विचार करणं हे आपण खरंच सोडून देऊ. आपल्याला जर नीट परमार्थ करायचा असेल तो आपल्या स्वतःच्या शांती समाधानाकरता करायचा आहे. ही मूळ गोष्ट नीट लक्षात जर आपण ठेवली तर मला असं वाटतं की प्रार्थनेत अर्थ आहे, सगळ्यात अर्थ आहे. पण असं कुठंतरी काहीतरी लावून जर विचार केला तर मात्र त्याचे नीट उत्तरही मिळणार नाहीत आणि ते जरा हास्यास्पद होईल. तसं आपण नको करायला. हरिओम तसं.
श्रीराम. आजच्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. सद्भक्त आनंद कुलकर्णी पसायदान सादर करेल. पुढील पाचवा रविवार हा 29 नोव्हेंबर रोजी येतो आहे, परंतु स्वामीजी नागपूर आनंद यात्रेसाठी जाणार असल्यामुळे या केंद्राला सुट्टी राहील. पण आपला पुढचा जो कार्यक्रम आहे तो 31 जानेवारी 2016 या दिवशी होईल, तेव्हा पुन्हा या सभागृहामध्ये पाचव्या रविवारच्या कार्यक्रमासाठी 31 जानेवारी 2016 या दिवशी आपण इथे भेटूया. ग्रंथविषयीची व्यवस्था हॉलच्या डाव्या कोपऱ्यामध्ये केलेली आहे, त्याचा लाभ आपण अवश्य घ्यावा. सप्टेंबर महिन्यातलं जे शिबिर आहे गणेशोत्सवामुळे हे शिबिर 11, 12, 13 सप्टेंबर या दिवशी होणार आहे. या शिबिराची नावनोंदणी आपण सद्भक्त माधवराव साखर दांडे यांच्याकडे ग्रंथविक्रीच्या इथे घ्यावी. नमस्कारासंदर्भातलं निवेदन आहे. प्रथमच आले
आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषो निमज्जावे पसायदा जे खळांची व्यंकटी सांडो तया सकळी रती वाढो भूता परस्परे परो मैत्र शिवा दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाई अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे पीयूषाचे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा जना सोय रे हो तू किं बहुना सर्व सुखी पूर्ण हो वो नीति ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आदि ग्रंथो पजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी तेथ मणे श्री विश्वेश्वरावो आहोईल दानपसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरो सद्भावाची अंजुळी मिया गोविया फुले मोकळी अर्पिली आंघ्री उगुरी विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सर्व संतन की जय 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 गुरु जी।